ती बत्ती लावून घे ना, हे बघ तुझ्या मागे.